रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर लौटकर आ चुकी है महक एमएच 935 में घर से है लाइव आपके लिए, क्योंकि रेड एफएम कहता है घर से बजाते रहो। आणि आज आपल्या सोबत आहेत प्रोजेक्ट कर्तव्यचे राहुल आणि सौरभ। खरं तर ते इतकं सुंदर काम करतायत आपल्या नांदेडमध्ये, सो आत्तापर्यंत त्यांनी किती जणांना हेल्प केलेली आहे आणि काय काय एक्झॅक्ट वर्क त्यांचं सुरू आहे तेच त्यांच्याकडनं ऐकूयात।
आपल्याकडे प्रत्येकाकडे आता राहायला घर आहे, आपली फॅमिली आहे आपल्याला सपोर्ट करणारी, पण बरेच लोक असे आहे जे डेली वेजेस वरती असतात। सो अशांसाठी तुम्ही काम करताय सध्या, डिटेल एक्झॅक्टली आता प्रोजेक्ट कर्तव्य मध्ये तुम्ही काय करताय नांदेडमध्ये?
बरोबर, तर यासाठी अगोदर आम्ही सगळ्यात नांदेडचे जे जिल्हाधिकारी आहेत ऍडिशनल कलेक्टर परदेशी सर परमिशन घेतली, आम्हाला पण आता ऑलरेडी 144 लागू असल्यामुळे की संचारबंदी आहे, तो आम्ही अगोदर पूर्ण शासकीय परवानगी घेतली, स्पेशल इसेन्शियल सर्व्हिसेस पासेस घेतल्या, सर्व लोकांना आम्ही आमच्या स्वखर्चातून आणि सर्व लोकांकडनं फंड गोळा केला, म्हणजे आमचे जे मित्र लोक आहेत सगळे आणि समाजातील जे कोणी दानशूर असते त्यांकडून फंड गोळा केला, आणि जे रस्त्याच्या कडेला जे असतात त्यांचा ज्यांना राहायला घर नाही किंवा मग तुम्ही जसं म्हणला की कामगार वर्ग वगैरे, त्यांच्यासाठी आम्ही स्वतःहून मग सगळं खरेदी करून त्यांची व्यवस्था केली, आणि हे जे रस्त्याच्या कडेचे लोक असतात त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल पॅकेज बनवले, म्हणजे की आम्ही आमच्याकडे जे डॉक्टरांची टीम आहे त्यांच्या सल्ल्याने सगळं न्यूट्रिशन असावं की त्यांचं फुलफिलमेंट व्हावी पूर्ण जेवणात, इन्क्लुडिंग बिस्किट बॉटल ज्यूस बिस्किट शुगर जे फुलफिलमेंट हवे असं किट बनवून आम्ही त्यांना ते डिलिव्हर करतो। त्याचबरोबर पंजाब राजस्थान आणि आता आज तामिळनाडू या तीन राज्यातले जे स्थलांतरित कामगार आहेत ते आम्ही जीवनाची व्यवस्था त्यांच्या जाणाऱ्या येणाऱ्या वाटेमध्ये करतो, आणि त्याच प्रकारे आमचं अजूनही काम म्हणजे नांदेड जिल्हा असेल शहर असेल आणि इतर आजूबाजूचा भाग आहे त्यामध्ये सुरू आहे।
मलाच भारावून आलं खरं तर, इतकं सुंदर हे काम करतायत आणि त्यांना आपण सुद्धा मदत करू शकतो, ती कशा पद्धतीने तेही ते सांगतील थोड्याच वेळामध्ये। एमएच 935 मध्ये प्रोजेक्ट कर्तव्यचे राहुल आणि सौरभ आज आपल्यासोबत आहेत, स्टे ट्यून्ड अँड बजाते रहो, स्टे इन स्टे सेफ।